नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्राला विविध 6 श्रेणीत पुरस्कार. विकासाच्या दृष्टीनं भारताची वाटचाल योग्य मार्गावरून सुरू. 7व्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये पंतप्रधानांचे गौरवोद्गार. संसदेचं कामकाज कालही बाधित. रेल्वे सुधारणा विधेयक लोकसभेत संमत. परभणी शहर तसंच जिल्ह्यात जमावबंदी आदेश. इंटरनेटसह सर्व दूरसंचार यंत्रणाही बंद. आणि लातूर जिल्ह्यात आजपासून क्रीडा सप्ताहाचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. देशाला विकसित राष्ट्र घडवण्यासाठी गाव तसंच गावकऱ्यांचा विकास आणि सशक्तीकरणाचं महत्व अधिक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 काल नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. विविध श्रेणींमध्ये एकूण 45 पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मान्याची वाडी ग्रामपंचायतीला 2 पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा पंचायत गट, नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी गट अंतर्गत मुडाळे ग्रामपंचायत, भंडारा जिल्ह्यातली बेला ग्रामपंचायत तसंच पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रकाशन अकादमी यशदाला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. विकासाच्या दृष्टीनं भारताची वाटचाल योग्य मार्गावरून सुरू असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. 7व्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये सहभागी विद्यार्थ्यांशी ते काल बोलत होते. ते म्हणाले,
आप सबसे बात करने के बाद मेरा कॉन्फिडेंस और बढ़ गया है कि देश विकसित भारत होने के सही ट्रैक पर है. आप जिस तत्परता से जिस कमिटमेंट के साथ भारत की समस्याओं के इनोवेटिव सॉल्यूशंस ढूंढ रहे हैं वो अद्भुत है. साथियों, आज देश की जो एस्पिरेशंस है उसमें हमें हर चुनौती के लिए आउट ऑफ द बॉक्स सोचना ही होगा.
महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूरसह देशभरात 51 केंद्रांवर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत 86,000 अधिक संघ सहभागी झाले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कालही दोन्ही सदनांचं कामकाज वारंवार बाधित झालं. राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर गदारोळ होऊन सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. सभापती जगदीप धनखड यांच्यावर दाखल अविश्वास प्रस्तावाबद्दल संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. काँग्रेसनं सभापतीपदाचा अनादर केला असून त्यासाठी त्यांनी माफी मागावी अशी मागणी रिजिजू यांनी केली. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयवर नियंत्रण आणणारा कायदा करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून यावर सभागृहाचं एकमत अपेक्षित असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते काल लोकसभेत बोलत होते. यासंदर्भात अन्य एका प्रश्नावर उत्तर देताना वैष्णव यांनी छत्रपती संभाजीनगर इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबचं काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यामुळे सेमीकंडक्टर उद्योगासह शेती उत्पादनाला देखील चालना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेत काल रेल्वे सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं संमत झालं. रेल्वे नियम 1989 मध्ये सुधारणा करण्याची तरतूद या विधेयकात आहे. रेल्वेच्या कायदेशीर चौकटीचं सुलभीकरण करण्याच्या दृष्टीनं हे विधेयक मांडल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांमध्ये 1,64,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. राज्यात रेल्वेला प्रत्येक स्थानकावर थांबा देण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. पुण्याहून रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण तसंच तिहेरीकरणाचं काम सुरू आहे. त्यानंतर रेल्वे थांबे वाढवण्यात येणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. राज्यात रेल्वेची कामं योग्य रीतीनं सुरू असल्याचं सुळे यांनी नमूद केलं. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या UNEP चा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ माधव गाडगीळ यांचं या पुरस्काराबद्दल अभिनंदन केलं आहे. सातारा इथले तिसरे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांविरोधात लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. परभणी इथं घडलेल्या अप्रिय घटनेचे पडसाद पाहता शहर आणि जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ही घोषणा करत नागरिकांना शांतता राखण्याचं तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्याचं आवाहन केलं.
परभणी जिल्ह्यामध्ये आपण जमावबंदीचे आदेश कलम 144 नवीन कलम 163 प्रमाणे लागू केलेले आहेत. तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की या आदेशाचं पालन करावं.
दरम्यान सार्वजनिक ठिकाणी 5 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास मनाई असून इंटरनेटसह सर्व दूरसंचार सेवा झेरॉक्स केंद्र तसंच ध्वनिक्षेपकं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान परवा घडलेल्या संबंधित घटनेनंतर जिल्ह्यात काल आंदोलकांकडून दगडफेक जाळपोळ तसंच रस्ता रोको करण्यात आल्यानं कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहासंचालक शहाजी उमाप यांनी घटनास्थळाची पाहणी करून प्रकरणाची दखल घेत नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
मी सर्व आंदोलनकर्त्यांना या निमित्ताने आवाहन करतो की त्यांनी कुठलंही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण न करता आपापल्या घरी जावं आणि या ठिकाणची जी शांतता सुव्यवस्था आहे ती अबाधित ठेवावी.
बीड जिल्ह्यात वाढती गुंडगिरी आणि अपहरणाच्या घटनांची केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सोनवणे यांनी भेट घेऊन ही मागणी केली. या विषयावर तातडीनं ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्याचं खासदार सोनवणे यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यात आजपासून क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. 18 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहाचं आज सकाळी जिल्हा क्रीडा संकुलावर उद्घाटन होईल. या सप्ताहात जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध स्पर्धा होणार आहेत. यामध्ये धावणे कराटे तायक्वांदो कुस्ती स्केटिंग लॉन टेनिस आट्यापाट्या रग्बी सायकलिंग आदी स्पर्धांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या अधिकाधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातली 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियानं 3-0 जिंकली आहे. काल ऑस्ट्रेलियात पर्थ इथं झालेल्या अखेरच्या सामन्यात यजमान संघानं भारतीय संघाचा 83 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी ठेवलेल्या 299 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मंधानाच्या शतकी खेळीनंतरही भारतीय संघ 215 धावांवर सर्वबाद झाला. नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर इथं दत्तशिखर गडावर आजपासून दत्तजयंती उत्सव सोहळ्याला प्रारंभ होत आहे. आज पहिली पालखी निघणार असून 14 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत दत्तजन्मोत्सव साजरा होणार आहे. 17 डिसेंबरला काकड आरतीनं दत्तजयंती उत्सवाची सांगता होईल. या सोहळ्यानिमित्त एसटीच्या माहूर आगारातून अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. ठिकठिकाणी आरोग्य पथकं तसंच रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीनं शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारनं निधी मंजूर केला आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 1,63,097 हेक्टर क्षेत्रावरील 1,80,786 शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं पाठवला होता. या नुकसानीपोटी 221,81,30,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नांदेड जिल्ह्यातही सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 812 कोटी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या 7,83,915 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे ही रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. जालना इथं मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळातल्या 14 मालमत्ताधारकांना काल महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी स्वतः संबंधित ठिकाणी जाऊन जप्तीच्या नोटीस दिल्या. कराचा भरणा न केल्यास पुढील आठवड्यात सर्व मालमत्ता सील करण्यात येणार आहेत. दरम्यान शहरातल्या मालमत्ताधारकांनी 31 डिसेंबरपर्यंत मालमत्ता कर न भरल्यास 2% प्रतिमहिना व्याज आकारण्यात येणार आहे. त्यामुळे थकीत कराचा भरणा करावा असं आवाहन महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्राला विविध 6 श्रेणीत पुरस्कार. विकासाच्या दृष्टीनं भारताची वाटचाल योग्य मार्गावरून सुरू. 7 स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये पंतप्रधानांचे गौरवोद्गार. संसदेचं कामकाज कालही बाधित. रेल्वे सुधारणा विधेयक लोकसभेत संमत. परभणी शहर तसंच जिल्ह्यात जमावबंदी आदेश. इंटरनेटसह सर्व दूरसंचार यंत्रणाही बंद. आणि लातूर जिल्ह्यात आजपासून क्रीडा सप्ताहाचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.